स्तोत्र संहिता अध्याय 70 मुख्य गवयासाठी दाविदाचे स्मरणार्थ स्तोत्र। हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर। हे परमेश्वरा, मला सहाय्य करण्यास त्वरा कर। जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजित होवोत। माझे विघ्न संतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत। मला अहाहा अहाहा असे चिडवणाऱ्यांची फजिती होऊन ते लज्जेने मागे हटोत। तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्लास पावोत। तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे देवाचा महिमा वाढो असे सतत म्हणोत। मी तर दीन व दरिद्री आहे। हे देवा, माझ्याकडे येण्याची त्वरा कर। माझा सहाय्यकर्ता व माझा मुक्तिदाता तू आहेस। हे परमेश्वरा, विलंब लावू नको।